राजे भल्या सकाळी महालात आलेले पाहताच जिजाबाईंना आश्चर्य वाटले. राजे, आज लवकर आलात, एवढ्यात स्नान पूजा आटोपली?
जी,
झोप आली नाही?
मासाहेब,
आम्ही रात्रभर बेचैन होतो. पहाटे कसलं स्वप्न पडलं कुणास ठाऊक. आम्ही जागे झालो. काळजी इतका मोठा वैरी माणसाला नाही, जिजाबाई निश्वास सोडून म्हणाल्या. राजांना चिंता लपवता आली नाही.
मासाहेब,
अहमदाबादेला खलिता पाठवून कैक दिवस झाले, पण अद्याप उत्तर नाही. प्रत्येक दिवस अखंड चिंतेचा बनला आहे. विजापूरची काळजी वाटते. तो अफजल आणि बाजी घोरपडे कोणते डाव खेळतील याचा भरोसा वाटत नाही. राजांच्या बोलांनी जिजाबाईंची चिंता वाढली. त्यांच्या डोळ्यात पाणी भरले. शिवबा, दुसरा काही उपाय नाही करे? राजे गडबडीने म्हणाले,
मासाहेब तुम्ही चिंता करू नका. महाराज साहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही, ती आमची श्रद्धा आहे. आम्ही टाकलेला डाव यशस्वी झाल्याखेरीज राहणार नाही. महाराज साहेबांची बाईज्जत सुटका होईल.
तुझ्या तोंडात साखर पडू. काय सांगू, शिवबा स्वार आला म्हटलं तरी जीवाचा थारा उडतो. कुणी मोठ्यानं हाक मारली तरी कापरा भरतो. बातमी कळल्यापासून देवांना अभिषेक चालू आहेत. नवसांची खैरात केली, केव्हा त्याला दया येते कोण जाणे.
तेच आमच्याही मनात आलंय.
काय?
आज पहाटेपासून आळंदीला जावं, देवाचं दर्शन घ्यावं असं मनात येत आहे. सकाळी जागे झालो ते आळंदीच्या आठवणीत.
जरूर जा, संकट काळी त्याचाच आधार. जिजाबाईंच्या अनुमतीने राजांचा आळंदीचा बेत पक्का झाला. राजांची अश्वपथके तयार झाली. येसाजी, तानाजी, नेताजी या मंडळींसह राजे आळंदीला निघाले. उन्हाळ्याची सकाळ मोठी प्रसन्न होती. लहान मोठ्या टेकड्या ओलांडीत राजांचे पथक भरधाव जात होते. राजे इंद्रायणीजवळ पोहोचले तेव्हा सूर्य वर चढला होता. उन्हाळ्याच्या दिवसांमुळे इंद्रायणीचे पात्र क्षीण बनले होते. सारे खडक उघडे पडले दिसत होते. ज्ञानेश्वरांच्या कळसाचे दर्शन होताच राजांनी हात जोडले. नदी पार करून राजे गावात शिरले. टापांच्या आवाजाने भयभीत झालेले नागरिक राजांना पाहताच आनंदाने पुढे येत होते, मुजरे करीत होते. मंदिरासमोर राजे पायउतार झाले. मंदिराबाहेर राजांची अश्वदळाची 125 घोडी उभी होती. राजे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह मंदिराच्या पायऱ्या चढू लागले. महाद्वाराच्या उंबरठ्याला स्पर्श करून राजे आतल्या चौकात आले. चारी बाजूंनी प्रशस्त ओवऱ्यांनी सजलेला तो चौक होता. उजव्या हाती पिंपळपार उभा होता. समोर ज्ञानदेवांचे मंदिर होते. राजांनी मंदिरात प्रवेश केला. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तपकातील हार ज्ञानदेवांना अर्पण केला. अत्यंत नम्रभावाने राजांनी देवापुढे मस्तक टेकले. राजे समाधानाने म्हणाले, आम्ही जेव्हा बेचैन बनतो तेव्हा इथं येतो. इथं आलं की समाधान वाटतं, मन शांत होतं. आम्हाला ही जागा फार आवडते. पुजाऱ्यांनी आणलेल्या तबकात राजांनी मोहरांची थैली रिकामी केली. देवदर्शन घेऊन राजे माघारी वळले. तोच महाद्वारातून येणारा माणसांचा लोंढा नजरेत आला. त्यातून येसाजी गडबडीत पुढे येत होता. येसाजी राजांच्या जवळ आला. मुजरा करून त्यांनी सांगितले,
तुकोबाराय येत आहेत.
आज खरोखरीच भाग्याचा दिवस, म्हणत राजे गाभाऱ्यासमोरून बाजूला सरले.
एका बाजूला उभे राहून राजे अतृप्त नजरेनी पाहत होते. टाळ मृदंगांच्या साथीवर भजनाचा आवाज कानावर येत होता.
जय जय राम.
सागराच्या लाटा हिलकाव्यात तशी मागे पुढे सरकणारी दिंडी राजांच्या नजरेत आली. दिंडीसमोर चिपळ्या उंचावून तुकाराम महाराज नाचत होते. नेत्र मिटले होते. कपाळी बुक्क्याची निशाणी उमटली होती. अंगात आखूड बाह्यांची खोळ, मस्तकी बसके मुंडासे हा त्यांचा वेश होता. कानांच्या पाळ्यांवर आणि कपाळावर उमटलेल्या चंदन मुद्रांमुळे चेहऱ्यावरचे भक्तिभाव खुलले होते. बुक्का उधळीत दिंडी मंदिरासमोर आली. दिंडी दुतर्फा उभी राहिली. मध्यभागी तुकावाणी उभा होता. चिपळ्यांच्या नादावर तल्लीन होऊन नाचत होता. क्षणभर नाच थांबला. प्रेमाने व्याकुळ बनलेल्या तुकारामांनी देवावर दृष्टी टाकली. टाळ्यांचा आवाज नाजूक बनला. मृदंगाची थाप मंदावली. चिपळ्यांच्या छळकीवर रसपूर्ण भावपूर्ण आवाजात महाराज गात होते. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पापा ज्ञान देव माय बापा। मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी, तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मींची आळ। तुकाराम महाराजांनी देवाला दंडवत घातला, ते उभे राहिले, त्यांचे चरण शिवण्यासाठी गर्दी उसळली, राजे पुढे झाले। राजांना पाहताच सर्वांनी वाट दिली। राजांनी तुकाराम महाराजांचे पाय धरून पायांवर मस्तक टेकले। तुकाराम महाराजांनी गडबडीने राजांना उठवले, राजे राजे किती वेळ आम्ही सांगितलं असं करू नका म्हणून, तुमच्यासारख्या राजांनी आमचे दरिद्र्याचे पाय कसले शिवायचे?
महाराज
महाराज आम्ही नाही, ज्ञानेश्वरांकडे बोट दाखवी तुकाराम म्हणाले, ते महाराज। राजे संकोचले। तुकाराम महाराज राजांचा चेहरा आनंदून पाहत होते, त्यांचे मन उचंबळून आले। आहाहा काय गोजीर रूप, तुम्हाला पाहिलं की ज्ञानदेवांना पाहिल्यासारखा भास होतो। असंच त्यांचं कोवळं रूप, त्यांनी ज्ञानाची कवाडं उघडली, चैतन्यानं तुम्ही ती साकार केलीत। राजांचा हात धरून तुकाराम महाराज वाट काढीत होते। राजांचे मन त्या बहुमानाने भरून आले होते। तुकारामांच्या संगती राजे ओवरीवर आले, कुणीतरी घोंगडे पसरले। महाराजांनी राजांना बळेच शेजारी बसवून घेतले, राजांना क्षेमकुशल विचारले। राजांनी विनंती केली,
महाराज एक प्रार्थना आहे, एकदा आपले पाय आमच्या घरी लागावेत, आपण म्हणाल तेव्हा पालखी सरंजाम आम्ही पाठवू।
तुकाराम महाराज मोठ्याने हसले, डोळ्यातले पाणी डाव्या बोटांनी टिपीत राजांच्या पाठीवर प्रेमभराचा हात थोपटीत ते म्हणाले, कशासाठी हसायास?
आपलं दर्शन घडावं, सहवास लाभावा म्हणून।
राजे आमचं कसलं दर्शन, त्यात काय आनंद? पुरेशा वस्त्रा अभावी ही मळकटलेली काया, उपवासानं रोडके झालेले हात पाय, ह्याचा कसला दर्शन सोहळा? त्या बोलांनी राजांचे मन उदास झाले, महाराजांच्या हे ध्यानी आले। राजे उदास होऊ नका, तुमच्यापाशी येऊन आम्ही काय करणार? अन्न मागावं तर आम्हाला मिळालेली भिक्षाच मोठी वाटते, अंगावरच्या या चिंध्यांचाच भार पुष्कळ आहे, तिथं वस्त्र काय कामाची? भूमिशय्या आणि आकाशाच्या पांघरुणात ऊब भोगणारे आम्ही राजांच्याकडे मानासाठी जावं, पण मानात आमचं मन रमत नाही। तुमच्या घरी भाग्यवंताला मान, इतर सामान्यांना तिथं किंमत नाही। तुकारामांच्या शेवटच्या बोलांनी राजांचे मन कळवळले, त्यांचे डोळे बसल्या जागी भरून आले। ते पाहून तुकाराम कासावीस झाले, ते गुदमरल्या आवाजात म्हणाले, राजे डोळ्यात पाणी का आणलं? आम्ही तुम्हाला दुखवण्याकरता बोललो नाही, आमचा अर्थ तुमच्या ध्यानी आला नाही। राजांनी वर पाहिले, राजांचा चेहरा व्यथित बनला होता, त्या भाबड्या जीवाच्या बोटांना कंप होता। राजांच्या खांद्यावर त्या बोटांचा स्पर्श करीत महाराज म्हणाले, राजे तुम्ही श्रीमंत, श्रीमान योगी, उपजतच ज्ञानी, ज्ञानदेवांसारखं हे तुमचं रूप तुमच्या घरी सामान्य येईल कशाला? तिथं भाग्यवंतच यायचा, तुमचं रूप ध्यानी यावं म्हणून बोललो, उगीच मनाला लावून घेतलं। राजांनी एकदम महाराजांचे पाय शिवले, राजे हे काय?
महाराज अनुग्रह व्हावा।
तुकाराम महाराजांनी राजांना प्रेमभराने उठवले, राजांच्या नजरेला नजर भिडवीत महाराजांनी विचारले, आम्ही सांगू त्यावर विश्वास धराल?
जी,
अनुग्रहाची चिंता करू नका, तुमचा अनुग्रह थोर आहे, तो योग त्या अधिकारी पुरुषाकडून योग्य वेळी होईल, त्यात तुमचं कल्याण आहे। राजे मृदंगावर टाळ पडवून बोल निघत नाही, त्याला हाताचीच थाप लागते, टाळावर हात मारून आवाज निघेल का? त्यासाठी दुसरा टाळ हवा। गुरु शिष्यांची जोड अशीच आहे, तुमची जोड तुम्हाला मिळेल, त्यासाठी उतावीळ होऊ नका। त्या वैराग्य संपन्न ज्ञानी महापुरुषाच्या दर्शनाने राजे थक्क झाले, पण त्यांचे मन पराभव पत्करायला तयार नव्हते। त्यांनी इच्छा व्यक्त केली,
महाराज आपल्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं, तेवढी इच्छा पुरवावी।
फार मोठ्या संकटात टाकलत, महाराज विचारात पडले, धन ऐश्वर मागावं तर त्याचा आम्हाला तिटकारा।
हा राजे एक मागणं आहे, आज्ञा महाराज.
तुकाराम महाराजांनी ओवरीवरून देवळाकडे नजर टाकली. देवळावरची दृष्टी न हलवता ते म्हणाले, राजे थोडा वेळ देवळात जाऊन या, एवढं आमच्यासाठी करा.
देवळात?
राजे उद्गारले.
हो.
महाराजांच्या चेहऱ्यावर खेळकर स्मित चमकले. राजे तुम्ही आमच्याजवळ बसल्यामुळं आमच्या भेटीसाठी आलेली मंडळी खोळंबली. तुम्ही राजे, तुमच्या देखत ते सलगी करणार कसे? तुम्ही देवळात गेला तर ते आम्हाला भेटतील, त्यांना भेटीचा आनंद घेता येईल.
राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रकटले. ते उठत म्हणाले, जशी आज्ञा.
राजे निघालेले पाहताच महाराजांनी हाक मारली, राजे प्रसाद इथंच करा.
पण आमची शिबंदी?
राजे चाचरले. राजे आमच्या राज्याची वहिवाट मोठी, इंद्रायणीसारखी जीवनदात्री आहे, ज्ञानदेवांसारखी माऊली आमची पाठराखी आहे, तुम्ही चिंता करू नका.
राजे उठले, देवळात गेले. देवळातून राजे पाहत होते. तुकाराम महाराजांच्या ओरीभोवती गर्दी उसळली होती.
काही वेळाने गर्दी कमी झाली. राजे तुकाराम महाराजांच्या प्रसादाला गेले. हे वृत्त साऱ्या आळंदीत पसरले. एका ओवरीवर घराघरातून आलेल्या भाजी भाकरीच्या चवडी लागल्या होत्या. राजे ओरीवर गेले तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, राजे पहा, शेकडो हातांनी जपणारी ही उदंड माऊली.
राजांच्या हातावर भाकर भाजी ठेवण्यात आली. सारे कौतुकाने पाहत होते. राजे अत्यंत चवीने सर्वांसह प्रसाद भक्षण करीत होते. दोन प्रहर टळली तेव्हा राजांनी महाराजांचा निरोप घेतला. राजांना प्रेमभरानी उराशी कवटाळीत महाराजांनी आशीर्वाद दिला.
राजे भवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे, कसली चिंता करू नका, सारं ठीक होईल. तुमचं कार्य तडीस नेण्यास ती माऊली समर्थ आहे.
सायंकाळच्या वेळी राजे मोठ्या समाधानाने पुण्याला येत होते.